प्रकरण 44, गुणमयी ईश्वर। सर्व सृष्टी तीन गुणांनी भरलेली आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। प्रत्येक वस्तू तथा घटना तशीच भासते, त्याचं एक कारण आहे। प्रत्येक वस्तू तर त्रिगुणात्मक आहेच, परंतु त्या वस्तूचा अनुभव घेणारे जे माध्यम तेही त्रिगुणात्मकच आहे। त्या माध्यमाला तन्मात्रा असे म्हणतात। त्या पाच प्रकारच्या आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध। ईश्वराने निर्माण केलेली मूळ महातत्वे देखील पाचच आहेत, त्यांना पंचमहाभूत म्हणतात। आकाश, वायू, तेज, पाणी आणि पृथ्वी अशी ती होत। आपण आणि पंचमहाभूत यांना अनुभव प्रक्रियेतून म्हणजेच तन्मात्रांद्वारे जोडणारी पाच इंद्रिय आहेत, त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात। ती अशी, कान, त्वचा, डोळे, रसना आणि नाक। हे तीनही पंचप्रकार एकमेकांना जोडले की विश्वानुभव सिद्ध होतो। जसं आकाशाचा गुण शब्द आहे आणि त्याचा अनुभव कानाच्या माध्यमातून येतो, स्पर्श हा गुण वायूचा, तो त्वचेने कळतो। तेज म्हणजेच प्रकाश, प्रकाशामुळे रूप दृश्यमान होतं आणि ते आकळतं डोळ्यांना। रस वा चव हे पाण्यापासून निर्माण होतात आणि ते केवळ रसनेला म्हणजे जिभेलाच कळतात। आणि पृथ्वीचा गुण जो गंध अथवा वास, तो नाकाला समजतो। याचं कार्य समपातळीवर आणि समानुभवी आहे, इतके की जणू समीकरणच तयार होतं। कसं ते पहा, आकाश म्हणजेच शब्द म्हणजेच कान, वायू म्हणजेच स्पर्श म्हणजेच त्वचा, तेज म्हणजे रूप म्हणजे डोळे, पाणी म्हणजे रस म्हणजे रसना, आणि पृथ्वी म्हणजेच गंध आणि गंध म्हणजेच नाक। यातील एक एकाशीच जुळणार, दुसऱ्याशी जुळणार नाही। नाकानी चव कळणार नाही, डोळ्यांनी वास घेता येणार नाही किंवा जिभेनी फूल हुंगता येणार नाही। तसंच प्रकाशाशिवाय दिसणार नाही किंवा द्रवतेशिवाय चव कळणार नाही। थोडक्यात, वैश्विक शक्तीचा स्रोत अव्याहतपणे उत्सर्जित करणारी पंचमहाभूत एका बाजूला आणि त्यांचा समानतेनी अनुभव घेणारी पंचज्ञानेंद्रिय दुसऱ्या बाजूला। पंचतन्मात्रा म्हणजे या दोहोंना साधणारे शक्तिरूप धागे। हे धागेच मुळात त्रिगुणात्मक असतात। प्रत्येक वस्तूची निर्मिती ही पंचमहाभूतांपासून आहे आणि पंचमहाभूत ही स्वयमेव साकार झालेली ईश्वरी शक्ती आहे। कुठलीही वस्तू ही पंचतत्वांच्या मिश्रणातून तयार होते। त्यात तत्वांचा कमी अधिक प्रभाव असेल, त्यानुसार त्या वस्तूत गुण निर्माण होतात। एकाच वस्तूत देखील हे गुण तीन प्रकारे असू शकतात। जसं वृक्षाचं खोड तमोगुणात्मक, पानं रजोगुणात्मक आणि फळे आणि फुले सत्वगुणात्मक। एकाच गुणाने युक्त अशाही वस्तू असतात। मधुर वास देणारी फुले असतात तर कटू वा उग्र वास देणारीही फुले असतात। सौंदर्यशाली आणि आकर्षक रूपे असतात। तसंच विकृत, बिभत्स आणि कुरूप अशीही रूपे असतात। गोड शब्दाबरोबरच हृदयभेदी शब्दही असतात आणि अंगाला गोड शिरशिरी आणणाऱ्या स्पर्शाबरोबरच झिणझिण्या आणणारा स्पर्शही जाणवतच नसतो का? म्हणजेच प्रत्येक वस्तूत अनुभवातून प्रगट होणारे गुण भरलेले असतातच। त्या गुणांचा निर्माता पंचतत्वांच्या माध्यमातून ईश्वरच नव्हे काय? तत्वे नसती तर वस्तू नसत्या, आणि वस्तू नसत्या तर गुणही नसते. ईश्वर नसता तर तत्वेच नसती. या तत्वांच्या गुणप्रकटीकरणाचा अनुभव देणाऱ्या पंचतन्मात्रा या देखील त्रिगुणात्मकच असतात. त्या भावात्मक असतात म्हणून त्यांचे भाव गुणमयी. ते गुण बदलूही शकतात. गोड पदार्थ आजाऱ्याला कडू लागतो. दुःखी अवस्थेत मधुर संगीतही नकोसं होतं. आणि आनंदाच्या उर्मित तरंगत असताना कडक ऊन वा थंडीही जाणवेनाशी होते. धक्का देणारी बातमी आली की सुगंधी फुलेही सहज कुस्करली जातात. विरुद्ध गुणांचा आविष्कार एकाच गुणातून होत राहतो. पंचतन्मात्रा असो वा पंचमहाभूतातून निर्माण झालेल्या वस्तू असोत, सर्वच गुणांनी युक्त आणि व्याप्त असतात. आणि त्यांची निर्मिती विकारातून किंवा भावातून ईश्वरानेच केलेली असते. असा हा गुणमयी ईश्वर हेच परमसत्य होय. सोहम हंसः.